लूक अध्याय 13. त्याच समय तेथे असणाऱ्या कित्येकांनी त्याला ज्या गालिलकरांचे रक्त पिलाताने त्यांच्या यज्ञात मिश्रित केले होते त्याचविषयी सांगितले. त्याने त्यास उत्तर दिले,
या गालिलकरांनी असे दुःख भोगिले, यावरून दुसऱ्या सर्व गालिलकरांपेक्षा ते पापी होते असे तुम्हास वाटते काय? मी तुम्हास सांगतो, नव्हते. तरी पण तुम्ही पश्चाताप न केल्यास सर्व त्याप्रमाणे नाश पावाल. किंवा ज्या 18 जणांवर शिलोहातील बुरुज पडून त्यांचा घात झाला ते यरुशलेमात राहणाऱ्या सर्व मनुष्यांपेक्षा अपराधी होते असे तुम्हास वाटते काय? मी तुम्हास सांगतो, नव्हते. तरी पण तुम्ही पश्चाताप न केल्यास सर्व तसाच नाश पावाल.
त्याने हा दाखला सांगितला.
कोणा एकाचे द्राक्षमळ्यात लाविलेले अंजिराचे एक झाड होते. त्यावर तो फळ पाहावयास आला, परंतु त्याला मिळाले नाही. तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, पहा, मी आज 3 वर्षे या अंजिरावर फळ पाहावयास येतो, परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाक, भूमीला उगास भार तरी का असावा? तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, महाराज, यंदाचेही वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवते खणून खत घालीन, मग त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडून टाकावे.
तो शब्बात दिवशी एका सभास्थानात शिकवित होता. तेव्हा पहा, जिला 18 वर्षे विकाराचा आत्मा लागला होता अशी एक स्त्री तेथे होती. ती कुबडी असल्यामुळे तिला अगदी उभे राहत नसे. तिला येशूने पाहून बोलावून म्हटले,
बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस.
त्याने तिजवर हात ठेवताच ती सरळ झाली
व देवाचा महिमा वर्णू लागली.
येशूने शब्बात दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला,
काम करण्याचे असे 6 दिवस आहेत तर त्यात येऊन बरे होऊन जात जा, शब्बात दिवशी येऊ नका.
परंतु प्रभूने त्याला उत्तर दिले,
अहो ढोंग्यांनो, तुम्हातील प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव शब्बात दिवशी ठाण्यावरून सोडून पाण्यावर नेतो की नाही? ही तर अब्राहमाची कन्या आहे. पहा, हिला सैतानाने 18 वर्ष बांधून ठेविले होते. हिला या बंधनापासून शब्बात दिवशी सोडविणे योग्य नव्हते काय?
तो हे बोलत असता त्याचे सर्व विरोधी लज्जित झाले आणि जी गौरवयुक्त कृत्ये त्याचकडून होत होती त्या सर्वांमुळे सर्व लोकसमुदायाने आनंद केला. ह्यावरून तो म्हणाला,
देवाचे राज्य कशासारखे आहे? मी त्याला कशाची उपमा देऊ? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो एका मनुष्याने घेऊन आपल्या मळ्यात पेरिला, मग तो वाढून झाड झाला आणि आकाशातील पाखरे त्याच्या फांद्यात वस्तीस राहू लागली.
तो पुन्हा म्हणाला,
मी देवाच्या राज्याला कशाची उपमा देऊ? ते खमीरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेऊन 3 मापे पिठामध्ये लपवून ठेविले. तेणे करून शेवटी ते सर्व फुगून गेले.
तो शिक्षण देत नगरोनगरी व गावोगावी फिरत फिरत यरुशलेमाकडे चालला. तेव्हा कोणी एकाने त्याला म्हटले,
प्रभूजी, तारण प्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय?
तो त्यास म्हणाला,
अरुंद दरवाजाने आत जावयाला जोराचा यत्न करा, कारण मी तुम्हास सांगतो, पुष्कळ लोक आत जावयास पाहतील परंतु त्यांच्याने जावणार नाही. एकदा घरधन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून व दार ठोकून म्हणू लागाल, प्रभूजी आम्हास उघडा, तेव्हा तो तुम्हास उत्तर देईल, तुम्ही कुठले आहा हे मला माहीत नाही. तेव्हा तुम्ही म्हणू लागाल, आम्ही तुमच्या समक्ष खाल्ले प्याले आणि तुम्ही आमच्या मार्गावर शिक्षण दिले. परंतु तो म्हणेल, मी तुम्हास सांगतो, तुम्ही कोठले आहा हे मला माहीत नाही. अहो सर्व अधर्म करणाऱ्यांनो, तुम्ही मजपासून दूर व्हा. तुम्ही जेव्हा अब्राहम, इसहाक, याकोब व सर्व संदेष्टे याच देवाच्या राज्यात असलेले व स्वतःस बाहेर टाकण्यात आलेले पहाल, तेव्हा रडणे व दात खाणे चालेल. पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील. आणि पहा, जे पहिले होतील असे काही शेवटले आहेत आणि शेवटले होतील असे काही पहिले आहेत.
त्याच घटकेस कित्येक परुष येऊन त्याला म्हणाले,
इथून निघून जा, कारण हेरोद तुम्हाला जीवे मारावयास पाहत आहे.
त्याने त्यास म्हटले,
त्या खोकडाला जाऊन सांगा, पहा, मी आज व उद्या भूते काढितो व रोग बरे करीतो आणि 3र्या दिवशी मी परिपूर्ण होईन, तरी मला आज उद्या व परवा पुढे चालले पाहिजे, कारण यरुशलेमाबाहेर संदेश त्याचा नाश झाला असे व्हावयाचे नाही. यरुशलेमा यरुशलेमा, संदेश त्यांचा घात करणाऱ्या व तुझ्याकडे पाठविलेल्या दगडमार करणाऱ्या, जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवट करते, तसे तुझ्या मुलाबाळास एकवट करावयाचे किती तरी वेळा माझ्या मनात आले, पण ते तुमच्या मनात आले नाही. पहा, तुमचे घर तुम्हाकरिता ओसाड असे पडले आहे. मी तुम्हास सांगतो की प्रभूच्या नामाने येणारा तो धन्यवाद देत असे म्हणाल तोपर्यंत तुम्ही मला पाहणारच नाही.